प्रेषितांची कृत्ये अध्याय 16. मग तो दुर्बे व लुस्र येथेही आला, आणि पहा, तेथे तिमथ्य नामे कोणी शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या कोणा एका यहुदणीचा पुत्र होता. त्याचा बाप हेल्लेणी होता. तो लुस्त्रातल्या वैकुण्यातल्या बंधुवर्गाकडे नावाजलेला होता. त्याने आपणाबरोबर यावे अशी पावलाची इच्छा होती. तेव्हा या ठिकाणी जे यहुदी होते त्याचमुळे त्याने त्याला घेऊन त्याची सुमता केली, कारण की त्याचा बाप हेल्लेणी आहे हे सर्वांस ठाऊक होते. तेव्हा त्यांनी नगरांमधून जाता जाता यरुशलेमातील प्रेषित व वडील वर्ग यांनी जे नियम ठरविले होते ते त्यास पाळावयाला नेमून दिले. यावरून मंडळा विश्वासास स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली. नंतर आसिया देशात वचन सांगण्यास त्यास पवित्र आत्म्याकडून अडथळा आल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया या प्रांतांमधून गेले, आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यास जाऊ दिले नाही. मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोसास खाली गेले. तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला, कोणी मासेदोनियाचा माणूस उभा राहून आपणाला विनंती करून म्हणत आहे की
इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर.
असा दृष्टांत त्याला झाल्यानंतर त्या लोका सुवार्ता सांगावयाला देवाने आपल्याला बोलाविले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला. तेव्हा त्रोसापासून हाकारून आम्ही नीट वाटेने समथ्राकेस केलो व दुसऱ्या दिवशी नियापोलीस केलो. तेथून फिलिप्पेस केलो. ते मासेदोनियाचे त्या भागातले पहिले नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. मग शब्बात दिवशी आम्ही वेशीबाहेरील नदीकाठी जेथे प्रार्थना होत असते असे आम्हास वाटले तेथे जाऊन बसलो, आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेव्हा थौतिरा नगरची लुदिया नावाची कोणी एक स्त्री जांभळी वस्त्रे विकणारी देवभक्तीण होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. मग तिचा आणि तिच्या कुटुंबाचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की
मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही ठरवले आहे तर माझ्या घरी येऊन राहा.
ही विनंती तिने आग्रहाने आम्हाकडून मान्य करविली. मग असे झाले की आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असता दैवज्ञ वारे अंगात असलेली कोणी एक मुलगी आम्हास आढळली. ती दैवप्रश्न सांगून आपल्या धन्यास पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने बोलली,
ही माणसे परात्पर देवाचे दास आहे, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात.
असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पौल फार अस्वस्थ होऊन मागे फिरून त्या पिशाच्याला म्हणाला,
येशू ख्रिस्ताच्या नामाने मी तुला आज्ञा करीतो की तू इज मधून निघून जा.
आणि ते तात्काळ निघून गेले. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सीला यास धरून अधिकाऱ्यांकडे पेठेत ओढून नेले, आणि त्यांनी त्यास अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले,
हे पुरुष, यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात, आणि आम्हा रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारावयाला व आचरावयाला योग्य नाहीत ते हे सांगतात.
तेव्हा लोक त्याजवळ उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढून त्यास छड्या मारावयाची आज्ञा दिली. मग त्यास पुष्कळचे फटके मारल्यावर बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यास बंदोबस्ताने राखण्याचा हुकूम केला. असा त्याला हुकूम मिळाल्यावर त्याने त्यास आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडक दिले. सुमारे मध्यरात्री पौल व सीला हे देवाला प्रार्थना करीत व गाणे गात असता बंदीवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांचे बंद सुटले. तेव्हा बंदीशाळेचा नायक झोपेतून जागा होऊन त्याने बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले
आणि बंदीवान पळाले असतील
असे वाटून तरवार उपसून तो आपला घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला,
तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नको, कारण आम्ही सर्व येथेच आहो.
मग दिवे आणवून तो आत धावत गेला. कापत कापत पौल व सीला यांच्या पाया पडला आणि त्यास बाहेर काढून म्हणाला,
महाराज,
माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे?
ते म्हणाले,
प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.
त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांस प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यास जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या, आणि तेव्हाच त्याने व त्याच्या सर्वांनी बाप्तिस्मा घेतला. मग त्याने त्यास घरी नेऊन खाऊ घातले आणि देवावर विश्वास ठेवून सहकुटुंब हर्ष केला. दिवस उगवल्यावर अधिकाऱ्यांनी चोपदारास पाठवून सांगितले की
त्या माणसास सोडून दे.
तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने पौलास असे वर्तमान सांगितले की
तुम्हाला सोडावे म्हणून अधिकाऱ्यांनी माणसे पाठवली आहेत, तर आता स्वस्तपणे निघून जा.
तेव्हा पौल त्यास म्हणाला,
आम्ही रोमी मनुष्य असता अपराधी ठरविल्या वाचून त्यांनी आम्हास उघडपणे फटके मारून बंदीशाळेत टाकिले, आणि आता ते आम्हास गुप्तपणे घालवितात काय? असे नको, तर त्यांनी स्वतः येऊन आम्हास बाहेर न्यावे.
मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकाऱ्यास सांगितले. तेव्हा ते रोमी आहेत असे ऐकून त्यास भय वाटले. मग त्यांनी येऊन त्यांची समजूत केली आणि त्यास बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली. मग ते बंदीशाळेतून निघून लुदियेच्या घरी गेले. बंधुवर्गास भेटून त्यांनी त्यांचे समाधान केले आणि तेथून ते मार्गस्थ झाले.